नमोस्तुते व्यास विशाल बुद्धे फुल्लारविंदायतपत्र नेत्र येन त्वया भारत तैलपूर्णः प्रज्वालितो ज्ञानमय प्रदीपः यम् ब्रह्मा वरुणेन्द्र रुद्र मरुतः स्तुन्वन्ति दिव्यैस्तवैः वेदैस्साङ्ग पदक्रमोपनिषदैः गायन्त्यं सामगाः ध्यानावस्थित तद्गतेन मनसा पश्यन्त्यं योगिनो यस्यान्तं न विदुः सुराः सुरगणाः देवाय तस्मै नमः श्रीराम। केवलं करुणाकारं कैवल्यानन्ददायकं संसारतापशमनं समर्थं समदर्शिनम् स्वयं प्रकाशं संसिद्धं स्वरूपानन्द सद्गुरुं पावनं परमं शान्तं पावसेवासिनं भजे। सोऽहं सिद्धि सुसंपन्नो नादसन्धान संस्थितः वीतरागो विशेषश्च श्रीगुरु पातु मां भवे। ज्ञानेशाम्भि सरोजलुब्धमधुप स्वामी स्वरूपाङ्कितः सन्तानान्वचनानुभूतिपथिक साक्षी स्वयं कापडी गार्हस्थे किल एकनाथ सदृशो वृत्तौ तुकारामवत् सोऽहं योगरतं कृतार्थचरितं वन्दे यतिं माधवम्।
मग इदंतेसी वाळले जे मीपणे विण डहारले ते रूप पाहिजे आपले आपणची तरी दर्पणाचे नि आधारे एकची करुणी दुसरे मुख पाहती गव्हारे तैसे नको हो। हे पाहणे ऐसे असे वीरा जैसा न बोडलिया विहिरा मग आपलिया उगमी झरा भरोनी ठाके ना तरी आटलिया अंभ निज बिंबी प्रतिबिंब निहटे का नभी नभ घटा भावी नाना इंधनांशु सरले या वन्ही परते जेवी आपण पया तैसे आपे आप धनंजया निहाळणे जेगा जिव्हे आपुली चवी चाखणे चक्षु निज बुबुळ देखणे आहे तया ऐसे निरीक्षणे आपुले पई का प्रभेसी प्रभा मिळे गगन गगनावरी लोळे नाना पाणी भरले खोळे पाणीयाचिये आपणची आपण याते पाहिजे जे अद्वैते ते ऐसे होय निरुते बोली जतू असे। आत्मदर्शनाची प्रक्रिया या श्लोकाच्या निमित्ताने ज्ञानेश्वर महाराजांनी सांगितलेली आहे। ज्या ज्या ठिकाणी ज्ञानेश्वर महाराजांचं निरूपण अगदी टिपेला जाऊन पोहोचलं, अतिशय उंची गाठून झालं. अशा ज्ञानेश्वरीतल्या ज्या खुणा त्यापैकी इथलं निरूपण आहे. मागच्या वेळेला आपण हे निरूपण पाहायला सुरुवात केलेली होती. या निमित्ताने ज्ञानेश्वर महाराजांनी ध्यानाची प्रक्रिया सांगितलेली आहे. ध्यानाची प्रक्रिया आणि आत्मदर्शनाची प्रक्रिया या दोन्ही प्रक्रिया एकमेकांशी मिळत्या जुळत्या आहेत. ध्यानेन आत्मनि पश्यंती केचित आत्मानम आत्मना, ध्यानाने आत्मदर्शन कसं होतं. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, मला परत एकदा थोडस बोलण्याचा मोह होतो. तेराव्या अध्यायामध्ये ज्या शरीराला इदम असं म्हटलं, त्रयस्थासारखा उल्लेख केला, इदम शरीरम कौंतेय क्षेत्रम इति अभिधीयते, ज्याला मी असं म्हणतो त्याला भगवंतांनी इदम शरीरम असं म्हटलं, ज्याला क्षेत्र असं म्हणतात. आणि या क्षेत्राचा त्याग करून किंवा क्षेत्राला बाजूला सारून क्षेत्रज्ञ तो मी अशा प्रकारचा बोध प्राप्त करून घ्यायचा असं त्या ठिकाणी सांगितलं. सर्व भूत मात्रांच्या अंतर्यामी असणारा क्षेत्रज्ञ मात्र मी आहे आणि तोच परमात्मा आहे असा अभिप्राय तिथं भगवंतांनी दिला. अशा रीतीने शरीराचा, शरीरभावाचा, क्षेत्राचा त्याग किंवा शरीरभाव टाकून देणं याचा उल्लेख जाता जाता ज्ञानेश्वर महाराजांनी अगदी थोडक्यात केला. मग इदम तेसी वाळीले, या शरीराला इदम असं म्हणून या देहभावाचा त्याग केला. जे मीपणे विण डहारले ते रूप पाहिजे आपले आपणे आपणची, त्याच्यातला जो खरा मी आहे तो मी हा आत्मा असताना देखील वस्तुस्थितीमध्ये शरीर म्हणजे मी नसताना पण शरीरालाच मी समजल्यामुळं ते भरपूर डहारलं, म्हणजे पाना फुलाला आलं, पसरलं. मीपणा खरं म्हणजे शरीराच्या ठिकाणी नसताना शरीर भाव मोठ्या प्रमाणात वाढीला लागला. मग इदम तेसी वाळीले, जे मीपणे विण डहारले ते रूप पाहिजे आपले आपणची, ते खरं म्हणजे आत्मस्थ असणारं आपल्या स्वतःचं रूप आपणच पाहावं असं ज्ञानेश्वर महाराज म्हणतात. ते रूप पाहिजे आपले आपणची, परी दर्पणाचे मी आधारे एकची करुणी दुसरे, मुख पाहती गव्हारे तैसे नको हो. पण हे पाहणं म्हणजे आरशाचा आधार घेऊन दर्पणाचे मी आधारे एकची करुणी दुसरे, वस्तुत एकच मुख असताना आरशामध्ये त्याचं प्रतिबिंब दिसतं ते जणू दुसरं आहे असं म्हणून जसं मुख पाहिलं जातं माझा एक मित्र आहे त्याला अशी सवय की कुठेही उतरला गाडीवरून किंवा जाता जाता एखाद्या दुकानात जरी जायचं असलं तरी तिथं ज्या मोटरसायकल वगैरे लावलेल्या असतात त्याच्या आरशात तो पाहतो आणि एकदा असं सगळं नीट करतो आणि आत जातो. असं सगळं त्याचं मुख नीट केलं की जसं स्वतःचं मुख नीट होतं, वस्तुत आपले मुख दुरुस्त करत असताना एकची करुणी दुसरे, मुख पाहती गव्हारे. गव्हारे म्हणजे गावंढळ किंवा अडाणी लोक ज्यांना माहीत नाही, असे तिथं दुसरं मुख आहे असं समजून जसं करतात तैसे नको हो, तसं मात्र हे पाहणं नसावं. इंद्रांनी विरोचनाला सांगितलं, प्रजापतींनी विरोचनाला सांगितलं आणि इंद्राला सांगितलं की देहच आत्मा आहे. विरोचनाचं समाधान झालं आणि गेला तो त्याच्या सहकार्यांना म्हणजे दानवांना म्हणाला की प्रजापतींनी असा उपदेश केलेला आहे की हा शरीर हे शरीर म्हणजेच आत्मा. तर त्याचा साज शृंगार केला, माळा वगैरे घातल्या, शरीर सजवलं की आत्मा सजवला. आणि इंद्राने देखील आरशात पाहिलं पण त्याला काही काळात त्याचं वैअर्थ लक्षात आलं, तो परत प्रजापतीकडे गेला. त्याला अजून 30 वर्ष तप करायला सांगितलं अशी उपनिषदामध्ये गोष्ट आहे. दर्पणाचे मी आधारे एकची करुणी दुसरे, मुख पाहती गव्हारे तैसे नको हो. हे पाहणे ऐसे असे वीरा, जैसा न बोडलिया विहिरा. विहीर उकरण्याआधी, विहीर खणण्याआधी झरा जसा आपल्या स्वरूपाने परिपूर्णच असतो. झरा खणावा लागत नाही, झरा निर्माण करावा लागत नाही, झरा जागेवरच असतो. तुम्ही झऱ्यापर्यंत जाऊन पोचता. न उकरलेल्या विहिरीच्या ठिकाणी जसा उगमाच्या ठिकाणी झरा परिपूर्णच असतो, तसं हे पाहणं आहे. कसा अर्थ घ्यायचा याचा, याचा अर्थ काय नेमका? आत्म्याला पाहणं म्हणजे जसा न उकरलेला झरा. आत्म्याला पाहणं म्हणजे इदंतेसी वाळले जे मीपणे विण डहारले. इदंतेनी ज्या देहाला टाकून दिलं तसं टाकून द्यायचा नाही देहाला. विवेकाने देहाच्या आत असणारं परमात्म तत्व ओळखायचं, ते परिपूर्णच आहे. जैसा न बोडलिया विहिरा, जशी विहीर खणलेली नाहीये तरी देखील झाला परिपूर्ण आहे, तसं इदंतेनी हे जे शरीर शरीर भाव किंवा देहभाव देहबुद्धी देह टाकून द्यायला सांगितलं तसं टाकण्याची गरज नाही. जसं विवेकाने समजतं की त्याच्या ठिकाणी जमिनीच्या आत न बोडलिया विहिरा, विहीर खणलेली नसताना आपुलिया उगमी झरा भरवली ठाके, असं झालं की माया अपार्टमेंटच्या तिथं आपण असा विचार करत होतो की तिथं एक बोर घ्यायचं. पाण्याच्या प्रॉब्लेममुळे आपण असा विचार करत होतो की स्वामीजींच्या घरामध्ये ती आईचं शेवटचं टोक असल्यामुळं आणि तिथून थोडासा ग्रॅज्युअल चढ आहे आणि तिथं असणाऱ्या चाळी आणि इत्यादी या गोष्टींमध्ये टल्ली पंप लावून नळालाच सगळं पाणी खेचलं जातं, त्यामुळे शेवटपर्यंत पाणीच येत नाही अशी परिस्थिती व्हायला लागली. आणि सरला तरी आजारी, पाणी तर भरपूर लागतं पण पाणी टाकीत पडतच नाही अशी परिस्थिती होती. तो प्रश्न आपण नंतर सोडवला. पण त्यावेळेला असं ठरवलं की आपण तिथं बोअर घ्यायचं. पूर्वी असं म्हणतात की पायाळू लोकांना पाणी समजतं, पण आता ते शास्त्र म्हणून विकसित झालंय. तसंच पाणी दाखवणारे, शास्त्रीय पद्धतीने दाखवणारे असे लोक असतात आणि ते सांगतात की कुठं नक्की पाणी आहे, कुठून कसा फ्लो प्रवाह आतून चाललेला आहे. त्यांना उकरावी लागत नाही, ते सांगतात. मी बुधवारच्या केंद्रात गेले, बुधवारीच ते येणार होते. ते येऊन गेलेले होते, त्यांनी एक फ्लो दाखवलेला होता. तर मला जिन्यातच विलास दादांनी गाठलं आणि म्हणाले की काय पाणी लागलंय. त्यांच्या हातातलं ते यंत्र होतं, ते तिथं गरगरा फिरायला लागलं ना. त्यांच्या हातात काही असं यंत्र होतं, खालून पाण्याचा प्रवाह जातो तेव्हा ते आपोआप फिरायला सुरुवात होते. फार मोठा प्रवाह आहे म्हणाले. पण हा प्रवाह दाखवण्यासाठी त्यांना कुठं खणायला लागलं नाही. आपल्या गणेशपुरम मध्ये देखील आपलं एक बोअर फेल गेलं आणि त्याच व्यक्तीला बोलवलं तर पर्वती पावसापासून जी मेन व्हेन जाते तर तीच त्यांनी बरोबर टॅप केली. तिथं भरपूर पाणी आपल्याला लागलं पण खंडल्यावर नंतर लागलं. आधी त्यांनी सांगितलं की इथं पाणी आहे. तसं इदम तोसी वाळीले देह बाजूला टाकला आणि मग आत्म्याला शोधलं असं नाही. देह असतानाच विवेकाने हे पाहणे ऐसे असे वीरा जैसा न बोडलिया विहिरा मग आपुलिया उगमी झरा भरोनी ठाके. आपल्या उगमाच्या ठिकाणी झरा जसा पूर्णत्वानी असतो तसं इदमतेनी विवेकाने ही देहबुद्धी बाजूला सारल्यानंतर उर्वरित जे राहतं देहबुद्धी बाजूला सारल्यानंतर देखील देहबुद्धी बाजूला सारली हे समजणारा कोणीतरी शिल्लक राहतो. तो आपल्या स्वतःला आपणच जाणून पुरतो असं इथलं पाहणं असतं. ना तरी आटलिया अंभ निजबिंबी प्रतिबिंब किंवा पाणी आटल्यानंतर पाण्यात पडणारं प्रतिबिंब हे मूळ बिंबाच्या ठिकाणी लीन होऊन जातं. आता पाणीच नाही म्हणून प्रतिबिंब नाही. याचा अर्थ कसा लावायचा? मग इदम तेसी वाळले आपण ओव्या तर नेहमी ऐकतो आणि वाटतं अद्भुत ओव्या आहेत. खरंच अद्भुत ओव्या आहेत पण काय रिलेव्हन्स आहे? पाणी आटल्यानंतर जसं पाण्यात पडणारं प्रतिबिंब हेही नाहीस होतं तसा हा देह गेल्यानंतर चैतन्य देखील नाहीस होतं. त्यावरून देखील कळतं की देहापासून वेगळं चैतन्य म्हणून या देहाच्या ठिकाणी होतं आणि तेच जाणायला योग्य होतं. ततः पदम तत्परिमार्गी कव्यम यस्मिन गता नवनिवर्तंती भूया तमेव चाद्यम पुरुषम प्रपद्ये. त्या आद्य पुरुषाला मी शरण जातो असं म्हटल्यामुळेही संसार प्रवृत्ती नाहीशी होते. यतः प्रवृत्ती ही प्रसृता पुराणी फार पुराण काळापासून पसरलेली ही संसार प्रवृत्ती तेव्हाच नाहीशी होते. ना तरी आटलिया अंभ निजबिंबी प्रतिबिंब निहटे. निजबिंब आणि प्रतिबिंब यांचं ऐक्य होऊन जातं. का नदी नभ घटाभावी किंवा घटाच्या अत्यंतिक अभावामध्ये घटाच्या आत असणारं जे घटाकाश ते घटाकाश बाहेरच्या आकाशाशी समरस होऊन जातं. तसं देह त्यागानंतर इहंतेसी वाळले परमात्मतत्व हे बाहेरच्या आत्मतत्व हे परमात्मतत्वाशी मुळातच एकरूप होतं. ते एकरूप होऊन जातं. एकरूप होईल असं करून मग त्याला पाहणं नंतर तो पुन्हा जन्माला येतो. तीही कथा पुढे या अध्यायात सांगितलेलीच आहे. नाना इंधनांश सरलेया वन्ही परते जेवी आपण पया. इंधनांश सरल्यानंतर वन्ही जसा मूळ स्वरूपामध्ये लीन होऊन जातो. कैसे आपे आप धनंजया निहाळणे जेगा. इंधनांश निघून गेला. लाकूड जाळलं. लाकडामध्ये जे इंधन होतं जळण्यासारखं होतं ते सगळं जळालं. ते सगळं जाळून वन्ही जसं आपल्या मूळ स्वरूपाशी एकरूप होतं म्हणजे नाहीसा होऊन जातो. तो परततो माघारा जातो आपल्या मूळ स्वरूपाच्या ठिकाणी नाहीसा होऊन जातो. पैसे आपे आप धनंजया निहाळणे जेगा. काय समजलं याच्यावरून? आपल्या ठिकाणी असणारा इंधनांश म्हणजे मन आहे, चित्त आहे, बुद्धी आहे, इंद्रिय भाव आहेत. हे इंद्रिय भाव अथवा मन अथवा चित्त नाहीस झाल्यानंतर वन्ही परते जेवी आपण पेया, ज्याच्या ठिकाणाहून त्यांना चेतना मिळत होती ती चेतना मूळ चेतनेच्या ठिकाणी परत येते. कुठल्याही ज्ञानेश्वरीच्या अर्थात हा अर्थ तुम्हाला सापडणार नाही. मला असं वाटतं की त्यांना करता येणं शक्य नाही म्हणून त्यांनी लिहिला नाही. याच्यासाठी देखील कुठंतरी थोडा तरी अनुभव तर पाहिजे. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, कापुराची वाती उजळली ज्योती, ठाईची समाप्ती झाली जैसी, मोक्ष रेखे आला भाग्य विनतला, साधूंचा अंकिला हरिभक्त. कापुराची वात ज्योत उजळते आणि ठाईच जशी त्याची समाप्ती होते, तशी आपली ज्योत उजळली मनाच्या अंगाने, चित्ताच्या अंगाने, आणि इंधनांश संपल्यानंतर आपाप ती परत आली. आपे आप धनंजया न्याहाळणे जेगा, मन नाहीस झाल्यानंतर जे सापडतं, मन असेपर्यंत सापडत नाही, चित्त नाहीस झाल्यानंतर ते लक्षात येतं, चित्त असेपर्यंत सापडत नाही, इंद्रिय भाव संपल्यानंतर तो प्रगट होतो, इंद्रिय भाव असेपर्यंत प्रगटच होत नाही. जिव्हे आपुली चवी चाखणे, आत्मनी एव आत्मना हा तुष्टः, आपणच आपल्या ठिकाणी संतुष्ट होऊन राहणं, आत्म्यानीच आत्म्याच्या ठिकाणी, म्हणजे जिव्हे आपुली चवी चाखणे, चक्षु निज बुबुळ देखणे, डोळ्याने आपल्या स्वतःच बुबुळ जसं पाहावं, डोळ्याने आपल्या पाहण्याच्या क्षमतेच्या ठिकाणी लीन होऊन जावं, डोळे मिटून डोळे उघडे ठेवून नाही. जिभेला देखील आपली चव समजते, जर कावीळ झाली तर समजतं की जिभेला स्वतःची काही चव आहे की नाही. अन्न तर मातीसारखं लागतं असं म्हणतात, मला कावीळ झाली नाहीये. एकदा डॉक्टरांना शंका आली, मला बहुतेक कावीळ झालीय, मला थोडी भूक कमी झाली होती, तर शिक्का माझ्यावर बसलाय. पण मग नंतर दुसरे डॉक्टर म्हणाले की हे कावीळ वगैरे काही नाहीये, त्यामुळे मी थोडा संभ्रमात आहे, आणि अन्न मातीसारखं वगैरे मला मुळीच लागलेलं नव्हतं. पण ज्याला चांगली कावीळ झालेली असते त्याची अन्नावरची वासनाच जाते, अन्न खाऊ शकत नाही. जीभ अन्न खात नाही. जर तुमच्या लिव्हरला सूज आलेली असेल तर जिभेची खाण्याची इच्छाच नाहीशी होते, अन्नाला चव लागत नाही याचा अर्थ जिभेची खाण्याची इच्छाच नाहीशी होते. तिथूनच व्यवस्था अशी होते की जिभेनी आत अन्न ढकलूच नाहीये, ती संरक्षक व्यवस्था आहे. म्हणून जिभेची चव तिथं आहे, जी अंतरिंद्रिय आहेत तिथं जिभेची चव आहे. तुम्हाला जेव्हा कडकडून भूक लागते आणि खाण्याची इच्छा होते तेव्हा जीभ जणू स्वतःची चव चाखत असते, तिला खाण्याची इच्छा झाली. आणि जिभेला जेव्हा खाण्याची इच्छा नसते तेव्हा तुम्ही खाऊ शकत नाही. म्हणून खाण्याचं इंद्रिय बाहेर आहे पण खरं इंद्रिय आत बसवलेलं आहे, तिथं आहे ते. चक्षु निज बुबुळ देखणे, असा कधी विचार करू नका की डोळा आणि डोळा डोळ्याचं बुबुळ कसं पाहिल, तसं त्यांना म्हणायचं नाहीये. तो परमात्मा हा डोळी याचा डोळा दृष्टीस भासला, देव प्रगटला देहा ठाई, कोण चोखा म्हणे माझा संदेह फिटला. असा डोळ्याचा ही कोणीतरी डोळा आहे. डोळ्यांनी बाहेरचं सगळं पाहणं आहे, पण डोळ्यांनीही डोळ्याची पाहण्याची शक्ती जाणून घेणं. जिभे आपुली चवी चाखणे, चक्षु निज बुबुळ देखणे, आहे तया ऐसे निरीक्षणे आपुले पई. म्हणून या ओळ्या मला परत घ्यायच्या होत्या. या मागच्या वेळेला घेतल्या, पण शेवटच्या पाच मिनिटात घेऊन या होण्यासारख्या नव्हत्या. असं आपणच आपलं निरीक्षण करणं हे या तऱ्हेचं आहे. का ज्ञानेश्वर महाराजांना अजून समाधान झालेलं नाहीये? अजून उदाहरणं देतातच आहेत. का प्रभेसी प्रभा मिळे, सूर्यास्ताच्या वेळेला प्रभा सगळ्या जगताला स्पर्श करणारी, जैसा सूर्य आकाश गतू रश्मी करणे, रश्मी करे जगाते स्पर्श तू, जगातल्या प्रत्येक वस्तूला हात लावणारी अशी सूर्यकिरण. का प्रभेसी प्रभा मिळे, सूर्यास्ताच्या वेळेला ती परत आपल्या मूळ बिंबाच्या ठिकाणी निघून जातात सगळी किरण. गगन गगनावरी लोळे, नाना पाणी भरले खोळे पाणी आचिये, कसा अर्थ लावायचा? तशा प्रकारे आपणच आपलं निरीक्षण करणं आहे. जिभे आपुली चवी चाखणे, जीभ पण जिभेला चव ज्या इंद्रियामुळे मिळालेली आहे, त्या इंद्रियाला जिभेनी जाणणं, तिथं खरी चव आहे. बाहेरच्या पदार्थात तर नाहीच आहे. बाहेरच्या पदार्थाची चव जीभ ओळखते. मी असं विनोद वाचला की नवीन लग्न झालेली एक मुलगी आपला नवरा घरी आल्यानंतर त्याला म्हणते की ओळखा पाहू आज मी कोणता पदार्थ केलाय. तेव्हा तो म्हणतो की मी डोळे मिटतो, तू माझ्या जिभेवर ठेव, बघू काही समजलं तर. जीभ बाहेरच्या पदार्थाची चव घेऊ शकते, पण जीभ स्वतःची चव जिभेच्याही आत चव घेण्याची जी शक्ती आहे तिथं आहे. आणि ती चव जिभेनी जशी विवेकानी घ्यावी, आरोग्यपूर्ण अशा शरीरामध्ये जीभ जणू स्वतःची चव घेते, कावीळीसारख्या वेळेला नाही. चक्षु निज बुबुळ देखणे, डोळ्याची पाहण्याची जी शक्ती आहे त्या शक्तीला डोळ्यांनी ओळखणं. डोळा आणि तो आणि कसा पाहायचा असं ज्ञानेश्वर महाराजांनी लिहिलेलं नाहीये. याचा अर्थ कोणालाच करता न यावा. मला मी वेगवेगळ्या ज्ञानेश्वरी चाळल्या सहज, तर असंच असं लिहिलेलं आहे. जशी जिभेनी आपली स्वतःची चव चाखणं, डोळ्यांनी आपलं बुबुळ पाहणं, म्हणजे काय हे कळत नाही म्हणून तर आपण अर्थ वाचतो. आहे तया ऐसे निरीक्षणे आपुले पई, असंच निरीक्षण. का प्रभेसी प्रभा मिळे, प्रभा जशी प्रभेमध्ये लीन होऊन जाते तसं इदंतेनी शरीर दूर केल्यानंतर आत्मस्थ जीव चैतन्य जे आहे ते शरीरस्थ जीव चैतन्य हे बाहेरच्या परमात्म चैतन्याशी तदाकार होतं. जशी प्रभा प्रभेला मिळते तशी गगन गगनावरी लोळे, गगन गगनावर जसं खेळावं, जेव्हा सोसाट्याचा वारा सुटतो तेव्हा गगनातच गगनाचा खेळ चाललेला असतो. वारा आणि आकाश समर्थ असं म्हणतात, ऐसी आत्मस्थिती संचली तेथ माया कैसी झाली. काय होवी, ऐसी आत्मस्थिती संचली तेथ माया कैसी झाली, जैसी आकाशे वायूची झूप, जैसी वायू जैसी आकाशी वाहिली झूप वायूची. असं समर्थ म्हणतात, आकाश आणि वायू हे फक्त वायू हल्ल्यानंतर लक्षात येईल, बाकी काही वायू नावाचा कोणताही पदार्थ नाही, आकाशच आहे. वायू हा जेव्हा आकाशामध्ये झुळूक वाहिली जाते तेव्हा वेगळेपणाने ओळखता येतो, तेव्हा गगन गगनावर लोळत. एकच मुळात नाना पाणी भरले खोळे पाणीयाची, किंवा जसं पाणी पाण्याच्याच खोळीमध्ये भरून घ्यावं. पाहिले कधी पखाल पाण्याची, कातड्याची पखाल पाहिले की त्याच्यात पाणी भरून वाहून नेली जाते, पण ज्ञानेश्वर महाराज म्हणतात की खोळ ही पाण्याची आणि त्याच्यात पाणी भरलेलं आहे, जसे मेघ असावे. हे जसं मुळातच एकमेकांशी अद्वैतानी आहेत, तसे आपणची आपण याते पाहिजे जे अद्वैते ते ऐसे होय निरुते बोली जातो असे. आपणच आपल्याला अद्वैत भावानी पाहणं हे अशा रीतीने असतं, हे निरुते म्हणजे अगदी सरळ समजेल असं अशा पद्धतीने बोलता येतं. जे पाहिजते न विण पाहिजे ते पाहण्याची एकच अट, ती म्हणजे ते न पाहणं. ते पाहिजते न विण पाहिजे, त्याला पाहायला गेला की ते गेलं समजा, पाहायला गेला की ते अदृश्य होतं आणि न पाहता ते दिसतं. तुकाराम महाराज म्हणतात, सहज मी अंधळा का निज निराकार पंथे, वृत्ती साडेनऊ वाजत आले, वृत्ती हे निवृत्त झाली जन न दिसे तेथे. मी पाहत नाहीये या निज निराकार अशा पंथावर, मी न पाहणार आहे, अंधळा आहे याचा अर्थ मी मुळीच पाहत नाही. ज्या ठिकाणी वृत्ती ही निवृत्त होते, वृत्ती पाहते पण पाहणारी वृत्ती निवृत्त झाली. वृत्ती निवृत्त झाल्यामुळं समोर असणारं जे जगत आहे तो वृत्तीचा पसारा आहे. वृत्तीमुळे मला जगताचं ज्ञान होतं. वृत्ती जर उठली नाही तर जगताचं ज्ञान नाही. तुकाराम महाराज असं म्हणतात की वृत्ती निवृत्त झाली, आता निरंजन, आता मला जन दिसत नाही, जन न दिसे तेथे, मी माझे हरपले ठाई जेथीन त्या तेथे. आणि असं झाल्याबरोबर माझ्या ठिकाणी एक मीपणाचा भाव होता अहंतेचा, त्या अहंतेच्या सापेक्ष माझे म्हणून बरंच काही होतं, ते जिथून निर्माण झालेलं होतं तिथंच संपून गेलं. स्वरूपाच्या अधिष्ठानावर निर्माण झालं ते सगळं संपलं. आपल्याच ठिकाणी जेथींच्या तेथे मी माझे हरपले ठाई जेथींच्या तेथे, अदृश्य ते की झाले, काही दृश्य जे होते जे दृश्य होतं ते सर्व नाहीसं झालं, दिसेनासं झालं, कारण वृत्ती संपली. मी माझे हरपले ठाई जेथींच्या तेथे, अदृश्य ते की झाले, काही दृश्य जे होते सुखेनी निजलोगा शून्य सारून तेथे. आता काहीही नाही असं म्हणायचं का, तीही स्थिती मी बाजूला सारली, कारण काही नाही हे समजणारा तिथे शिल्लक होता, ही गंमत आहे. त्यामुळे मी शून्य देखील बाजूला सारलं आणि निवांत झालो. त्रिकूट शिखरी गा दान मिळे आई ते या ठिकाणी, सहजे तिही संधी भेटी जिथ भूपल्लवा पडे गाठी. याला त्रिकूट असं म्हणतात. दोन अरणा आणि एक नासी ज्या ठिकाणी एकत्र मिळतात त्याला त्रिकूट असं म्हटलेलं आहे उपनिषदांनी. हे ते त्रिकूट शिखर, इथं आयतं दान मिळून गेलं असं तुकाराम महाराज म्हणतात. सहज मी अंधळा गा. जे पाहिजे तन पाहिजे ते न दीन पाहिजे, जे न पाहता पाहण्याचा अभिनिवेश टाकून जे पाहिलं जातं, जे पाहणं म्हणजे मुळीच न पाहणं आहे याचा अर्थ पाहण्याचा अभिनिवेश टाकून जे पाहणं, काही नेणनाची जाणी जे अवघड आहे. जे अदृश्य आहे ते अदृश्य पाहणारा जो आहे तो जोपर्यंत स्वतःच्या पाहण्याच्या अभिनिवेशात आहे तोपर्यंत अदृश्य हे कधीही समजत नाही. अदृश्य याचा अर्थच असा की जे दृश्य नाही, पाहण्याचे इंद्रिय ज्याला पाहू शकत नाहीत, मग परमात्मा जाणण्याची सोयच नाही म्हणायचं. परमात्मा जाणला कसा जाणार तो जर अदृश्य असेल तर, परमात्मा जाणला कसा जाणार तो जर अव्यक्त असेल तर. अव्यक्त परमात्मा असेल आमच्यापाशी जाणण्यासाठी जे आहे ते फक्त व्यक्ताला जाणतात ही अडचण आहे. आम्ही जगतासंबंधी जाणतो, आम्ही अव्यक्तासंबंधी जाणू शकत नाही. असं असल्यामुळं अव्यक्त अचिंत्य अतर्क्य या गोष्टींचा अर्थच असा की ते तर्कात सापडत नाही. आपण त्याचा अर्थ असा घेतो की मग कसा तर्क लढवायला पाहिजे. आपण अव्यक्ताचा असा अर्थ घेतो की मग ते कसं दिसेल, कसं असेल, त्याची व्यक्तता असेल कशी. पण अव्यक्तच आहे ते, व्यक्तच नाहीये. निराकार म्हणजे आपल्याला असं वाटतं की हा निराकार म्हणजे कोणत्या आकाराने युक्त असेल. आपल्याला नेहमी परिमितीच्या भाषेतच जाणायची सवय लागलेली आहे. असं असल्यामुळं या शब्दांचेही आपल्याला नीट अर्थ कळतच नाहीत. अचिंत्य म्हणजे आपल्याला असं वाटतं की याचा अर्थ तो माझ्या चिंतनात येणार नाही, मग कशा चिंतनात तो सापडू शकेल. पण तो चिंतनातच सापडत नाही असा त्याचा अर्थ आहे. तुकाराम महाराज म्हणतात, जाणोनी नेणते तरी माझे मन, तुझी प्रेम खून दावून या, मग मी संसारी असे न वर्तो जेविका जळा आप पद्मपत्र. ऐकोनी नायके निंदा स्तुती कामी जैसा भोगी उन्मनी योगीराज. जे पाहिजे ते नवीन पाहिजे, जाणण्याच्या अभिनिवेशा विरहित पण ते पाहता येतं ही त्याची गंमत आहे. कोण पाहतो? मन पाहू शकत नाही, बुद्धी पाहू शकत नाही, इंद्रिय पाहू शकत नाहीत. यतो वाचा निवर्तन्ते अप्राप्य मनसास, न तत्र सूर्योभाती न चंद्र तारका, नेमा अयम विद्युतो भाती कृतोयम अग्नि, तमेव भांतम अनुभाती सर्वम यस्मिन यस्मिन यस्य भाषा सर्वम इदम विभाती. सर्व प्रकाशित त्याच्यामुळे झालेलं आहे, त्याला जाणायचा कसा, त्याला पाहायचा कसा? ज्ञानेश्वर महाराज म्हणतात की न पाहता त्याला पाहायचा, इंद्रियांनी मनाने बुद्धीने न पाहता तो पाहिला जातो. जे पाहिजते न वीण पाहिजे, काही नेणनाची जाणीजे. आणि इंद्रिय मन बुद्धी अतिशय नेणती झाली की तो जाणला जातो. इंद्रिय मन बुद्धींच्या ठिकाणी जोपर्यंत जाणण्याची उर्मी आहे तोपर्यंत तो जाणलाच जात नाही. समर्थ म्हणतात, संग सोडावा आपुला, मग पहावे तयाला, अनुभवी तो या बोला सुखावे लगा. अनुभव घेता संग त्याग नसे, संग त्यागे अनुभव न दिसे, हे अनुभवी यासीच भासे, येरा गथा गोवी. हे सगळं उलट सुलट असं वर्णन उपनिषद देखील. विज्ञातम अविजानताम, अविज्ञातम विजानताम, विज्ञातम अविजानताम असं म्हणतात ईशावास्य उपनिषदामध्ये. अविज्ञात झालं की तो आपोआप ज्ञात होतो. विजानी विजानी यात, आणि विज्ञातम जाणायला गेला की अविजानताम, तो मुळीच जाणत नाही. जे पाहिजते न वीण पाहिजे, काही नेणनाची जाणीजे. आद्य पुरुषदा म्हणजे जया ठाया. आता ज्ञानेश्वर महाराज शब्द चालवणं थांबवतात. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात की त्याला आद्य पुरुष म्हणायचं, त्याच्यापासून सर्व निर्माण झालं, त्या ठिकाणाला आद्य पुरुष असं म्हणायचं. ते ठिकाण आहे, त्या ठिकाणाला तुम्ही देहासकट जाऊ शकत नाही, मनासकट जाऊ शकत नाही, बुद्धीसकट जाऊ शकत नाही. तेथही उपाधीचा ओथंबा घेऊन श्रुती उभवती जिभा. आणि अशा आद्य पुरुषाला, अशा पुरुषाला आद्य पुरुष असं म्हणून श्रुती देखील शब्दांचा आश्रय घेतात आणि वर्णन करतात, बडबड करतात. उभवती जिभा असं ज्ञानेश्वर जीभ चालवतात, श्रुती जसं वर्णन करता येत नाही तसं वर्णन करतात. नामरूपाचा वडंबा करीती वाया, आणि नाम रूप याचा एक प्रकारचा गलबला निष्कारण श्रुती देखील निर्माण करतात. खरं म्हणजे श्रुतींनीही हे निर्माण करायला नको असं ज्ञानेश्वर महाराजांना सांगायचं. श्रुतींनी देखील थोडासा अगोचरपणा केला, श्रुतींनी देखील हे नसतं धाडस केलं आणि त्यांना ते जमलं असं ज्ञानेश्वर महाराज म्हणत नाहीयेत. आणि पुढच्यांचं तर पै भवस्वर्गा उभगले, मुमुक्षु योग ज्ञाना वळगले, पुढती न यो या निघाले पैजा जेथ. पुढच्या वेळेला बघू, खूप चांगलं आहे हे सगळं. अजून याच्या 8-10 राहिल्यात, वेळ आपली संपली. हा विषय इतका सुंदर आहे, हा विषय इतका अंतरंग आहे, हा विषय इतका साधनेशी संबंधित आहे, हा विषय अनुभवण्यासारखा आहे. पण तो अनुभव मात्र गगन गगनावरी लोळे, नाना पाणी भरले खोळे, पाणी याची आहे आपणची आपण याते, पाहिजे जे अद्वैते ते ऐसे होय निरुते बोली जतू असे. अशा ब्रीदानी हे पाहिलं जाऊ शकेल, हे अनुभवलं जाऊ शकेल एरवी नाही असं ज्ञानेश्वर महाराजांना सांगायचंय. आपण पुढच्या वेळेला बघू. साली माझ्या घरी चाललेली ज्ञानेश्वरीची प्रवचन ही घराची जागा पुरत नाही म्हणून आणि देऊळ हे देवळाच्या पद्धतीने ब्रीदाने चालवायचं असं अशा रीतीने इथं प्रवचन व्हावीत, कीर्तन व्हावीत, इथं उपक्रम चालवेत अशा पद्धतीने चालणाऱ्या अशा या राहत राम मंदिरात प्रवचन आली. 14 वर्ष पूर्ण झाली. 15 वर्षात पदार्पण आपलं होतं आहे खरं, पण त्याच दरम्यान इथला प्रवचनाचा योग असं म्हणू, जेव्हा घरची प्रवचन बंद झाली तेव्हाही आम्हाला असं वाटलं की या वास्तूचा योग संपला, आपला आणि या वास्तूचा योग संपला, आताही अजून एका ठिकाणी जातील. तसं इथं होणारी ही जी प्रवचन आहेत ही प्रवचन आणि सगळं खूप चांगलं चाललेलं असताना ज्ञानेश्वरी प्रसारक मंडळाने ही प्रवचन गणेशपुरम मध्ये घ्यावीत असं ठरवलं. त्या ठरवणाऱ्यांमध्ये अर्थात मीही एक आहेच होतोच. आपल्या केंद्राच्या कार्यक्रमांमध्ये यांचा सहभाग या प्रवचनांचा केल्यानंतर ही जी दोनच प्रवचनं व्हायची आणि दोन प्रवचनं दोन केंद्र माया अपार्टमेंट मध्ये व्हायची त्यामुळे एक मोठा खंड पडायचा. ही प्रवचनं इथं गणेशपुरम मध्ये जशी घेतो तशीच जर घ्यायची झाली तर मंडळाच्या वास्तूंमध्ये दुधवार सोडायला लागला असता, अशी अडचण निर्माण झाली. असं असल्यामुळं मंडळाच्या वास्तूमध्ये ही प्रवचनं शिफ्ट करावीत, हलवावीत असं ठरवलं गेलं. मी राहकर सरांना आणि वकील साहेबांना 2 दिवसापूर्वी जाऊन भेटलो. मी मिलिंददादा, जयंता, गिरीश असे आणि त्यांचीही संमती या कारणाकरता घेतली. आजचं हे जे प्रवचन आहे हे या वास्तूमध्ये झालेलं शेवटचं प्रवचन ठरलेलं आहे. प्रत्येक गोष्टीला एक अंत असतो, शेवट असतो. तसं गेले 2 वर्ष तसं जर पाहायचं झालं तर केवळ माझ्या करता म्हणून, म्हणजे मला इथं प्रवचन करणं प्रशस्त वाटतं म्हणून ही प्रवचनं इथं होत आहेत. आपलं गणेशपुरम झालं, त्याला 3.5 वर्ष झाली. नंतर हळूहळू सूचना यायला लागल्या, पण हे ठिकाण मला स्वतःला खूप पवित्र आणि चांगलं वाटतं. त्यामुळं वार्षिक आम्ही जेव्हा बसायचो कार्यक्रम ठरवायला तेव्हा 2 वर्ष हा विषय चाललेला होता, पण मी असं म्हणायचो की पुढे बघू आत्ता नको, तिथंच आपण ही प्रवचनं करू. पण आता ही प्रवचनं जानेवारी महिन्यापासून गणेशपुरममध्ये बुधवारी आणि याच वेळेला होणार आहेत. या प्रवचनाची जी एक पिक्युलॅरिटी आहे वेळेपासून, तर ती तशीच ठेवावी असं मला वाटतं. जेवून खाऊन, कारण 7:30 केंद्रात देखील 7:30 लोक येऊ शकत नाहीत, ही अडचण आहे. वाढलेल्या पुण्याच्या पसाऱ्यात 8-10 पर्यंत कितीतरी मंडळी येतात, 7:30 25 लोकच केंद्रात असतात. अध्यात्म मंगलधाम मध्ये जर पाहायचं झालं किंवा माया अपार्टमेंट मध्ये देखील 25-40 लोक असतात. असं असल्यामुळं या अशा एरवीच्या वारी बुधवार सारख्या जेवून खाऊन आपलं सगळं आवरून इथं यायचं, ऐकायचं आणि घरी जाऊन झोपायचं अशी जी स्वामीजींच्या वेळेपासून रात्रीच्या प्रवचनाची परंपरा, तर ती मी चालू ठेवलेली होती, तर ती वेळ तशीच चालू राहणार आहे असं मी म्हणतो. विलासदादा म्हणत होते पण जर त्याच्यात बदल करावा असं वाटला तर पुढचं पुढं, पण आत्ता असं वाटतंय की खरं म्हणजे मॅक्झिमम लोकांना सोयीची अशी हीच वेळ आहे वेळेवर येण्याच्या दृष्टीने. त्या सगळ्या वेळा आता पुण्याच्या बदललेल्या कन्सेप्टमध्ये थोड्याशा अवघड व्हायला लागल्यात. कारण 7 वाजता 7:30 वाजता बाहेरून घरी यायचे व्यक्ती असं झालेलं आहे. पुढच्या बुधवारी इथं केंद्र आहे पण त्या केंद्रामध्ये समारोपाचा असा कार्यक्रम होईल. इतकी वर्ष चाललेली ही जी इथली प्रवचन माला आहे तर त्याच्या समारोपाकरता मला असं वाटतं की या राहायकर बंधूंचे आभार आपण सगळेजण पुढच्या बुधवारी मानणार आहोत. त्यांचीही मनोगत व्हावी तशी माझी इच्छा आहे असं मी त्यांना सांगितलंय. इतकी वर्ष ही तर काहीच नाही, त्यांच्या मंदिरातली परंपरा 40-40 वर्षांची आहे प्रवचनांची. इथं 15 वर्षच आपण बोललो पण तरी देखील काही एक वर्ष आपण इथं कार्यक्रम केले. ऋणानुबंध अर्थातच निर्माण झाला तो तसाच राहणार आहे. मी तुम्हाला हे अशा करता सांगतो की केवळ निवेदनावर हे तुम्हाला सांगणं मला प्रशस्त वाटलं नाही म्हणून मी स्वतः ही गोष्ट तुम्हाला सगळ्यांना सांगतो. निवेदनात अर्थात गिरीश हे सांगणारच आहे पुढचं केंद्र किती तारखेला आणि गणेशपुरम मध्ये होईल ते. हरिओम तत्स. विठ्ठल 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 नमितो योगी थोर विरामी तत्वज्ञानी संत तो सत्कविवर परात्पर गुरु ज्ञानदेव भगवंत. ओम ईशावास्यं इदं सर्वं यत्किंच जगत्यां जगत् तेन त्यक्तेन भुञ्जीथाः मा बृधत्कस्य सिद्धनम्. ओम शांति शांति शांति.